तरह का इनविटेशन कार्ड कोई बनाया गया ऐसे कभी मेरे ख्याल में भी नहीं आया, पर ये सच कर दिखाया है हमारे नांदेड़ में ही। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है MH935 में। और फिलहाल हमारे साथ एक सर यहाँ पर है जिनका नाम है संजय पवार। आणि त्यांनी ना त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ही जी आहे कागदावर न छापता ती त्यांनी रुमालावर छापली आहे, पण नेमकी ही आयडिया कशी आली त्यांच्याच कडनं ऐकूयात ना। हॅलो सर, कसे आहात सर?
एकदम छान। मी डॉक्टर विजय पवार, प्राचार्य आहे ग्रामीण पॉलिटेक्निक विष्णुपुरी नांदेड।
सर, तुमची जी काही आयडिया आहे ना पत्रिकेची ती अगदी म्हणजे धुमाकूळ घालते आपल्या अख्ख्या नांदेड मध्ये आणि व्हॉट्सअप वरती सुद्धा ती पत्रिका व्हायरल होतीये, नेमकं आहे काय हे सांगा।
मुलीची लग्नाची पत्रिका आहे, मला माझी दुसरी मुलगी हेली पवार तिचं लग्न 3 नोव्हेंबरला नांदेडला आहे, तिची पत्रिका आम्ही उपयोगात यावी पद्धतीने छापलेली आहे। आपण नियमितपणे बघतो की मोठ्या मोठ्या पत्रिका, भारीच्या पत्रिका लोक छापतात आणि त्या लग्नाच्या आधीच लोक फेकून देतात। ते काही आम्हाला पटलं नाही, म्हणून म्हणलं की ह्याचा काहीतरी वापर होईल असं एक पत्रिकेला स्वरूप द्यावं। त्याच्यात माझ्या मुलीचे पुढाकार होता। मुळात कल्पना तिनेच सुचवली की आपण दस्तीवरती पत्रिका छापूयात। ती ग्रामीण पॉलिटेक्निकची विद्यार्थिनीच आहे, पुढे तिने एमटेक केलंय, पण संस्थेमध्ये आम्ही शक्यतो पर्यावरण रक्षण अशा बाबी शिकवतो। तिची कल्पना मला आवडली आणि आम्ही ती पत्रिका छापल्या। आम्ही
नेमकी ही आयडिया आली कशी याबद्दल तर त्यांनी सांगितलंच, पण अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। त्यांनी ज्या प्रकारे त्यांची क्रिएटिव्हिटी युज केली ना, तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये क्रिएटिव्हिटी गोष्टी करताच, काही काही गोष्टी नवीन नवीन प्रकारे करून बघताच, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय अगदी अनोखा प्रयोग करून बघितलाय सांगा, मग ते स्वयंपाकात असेल तरीही चालेल। ऑफकोर्स 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।